తెలుగన్నారు ప్రకృతి హోనారు. सर्वप्रथम नमस्कार, माझं नाव रश्मी रवींद्र मोहोळकर. मी रेडिओ भूमी, जे आपलं सोलापूरमधलं कम्युनिटी रेडिओ चॅनल आहे, तिथली मी आरजे आहे. सर्वात प्रथम कम्युनिटी रेडिओ चॅनल म्हणजे काय हे मी सांगते, कारण की माय एफ एम, जसं आता मॅडम म्हणाल्या, माय एफ एम किंवा कम्युनिटी रेडिओ चॅनल, रेडिओ भूमी आणि आकाशवाणी, ह्या तिघांमध्ये खूप मोठा आणि बेसिक फरक आहे जो आपल्याला माहिती नसतो. आपल्याला फक्त माहिती आहे की रेडिओ आणि रेडिओ एवढंच आपल्याला कळतं, पण रेडिओमध्ये देखील तीन प्रकार आहेत. एक आकाशवाणी, जे गव्हर्नमेंटचं चॅनल आहे, जे आपण पहिल्यापासून ऐकतो, प्रसार भारती ज्याला आधी म्हणतात आणि आता आकाशवाणी हे नाव आहे. त्याच्यानंतर आले प्रायव्हेटायझेशन, म्हणजे जेव्हा खाजगीकरण झालं रेडिओ चॅनल्समध्ये आणि जाहिराती आल्या, तर तेव्हा माय एफ एम असेल किंवा रेडिओ मिर्ची असेल, बिग एफ एम असेल किंवा असे वेगवेगळे एफ एम चॅनल सुरू झाले. तर कम्युनिटी रेडिओ चॅनल, जे आपलं सोलापूरचं रेडिओ भूमी आहे जिथे मी काम करते, तर कम्युनिटी रेडिओ चॅनल म्हणजे काय, की एखादा समोर मोटिव्ह ठेवून जेव्हा आपण एक रेडिओ चॅनल सुरू करतो, तर त्याला आपण कम्युनिटी रेडिओ चॅनल असं म्हणतो. आता आमचं लोकमंगल फाउंडेशन जे आहे, त्याचं हा रेडिओ आहे. आणि लोकमंगलचं वडाळा येथे एक ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, सगळ्यांनाच ते कॉलेज माहिती असेल. तर त्या शेतकऱ्यांसाठी आमचा रेडिओ काम करतो. तर ह्या हा मोटो ठेवून आम्ही आमचा रेडिओ सुरू केला, तर ह्यामुळे आपण त्याला कम्युनिटी रेडिओ असं म्हणतो. तर सध्याला SBC3 आणि युनिसेफ आणि रेडिओ भूमी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आमची उर्मिला नावाचा हा कार्यक्रम करतोय. तर या कार्यक्रमाच्या अंतर्गत बरेच सामाजिक विषय हाताळले जातात, जसं की आत्ता आपण बालविवाह आणि त्याचे दुष्परिणाम ह्याच्यावरती बोलणार आहोत. तर मागच्या वेळेसच आम्ही मुलींसाठी करिअर गायडन्स काय असतील, किंवा लिंगभाव समानता असेल, किंवा लैंगिक अत्याचार असेल, या विषयांवरती आम्ही जाऊन संवाद साधलाय आणि त्यामधून आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट्स देखील मिळालेत. तर ह्या संदर्भात आजचा आपण जो कार्यक्रम करणार आहोत, तर तो बालविवाह आणि मुलींच्या आरोग्यावरती त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, आणि जर कुठे बालविवाह होणार असेल किंवा होत असेल, तर तो कसा रोखायचा आणि त्याचे पुढे काय दुष्परिणाम होऊ शकतात, तर ह्या संदर्भात आज आपण इथे चर्चा करणार आहोत. तर आज आपल्यासोबत खूप चांगली तीन मान्यवर मंडळी आहेत, ज्यांच्याकडून आपल्याला चांगलं प्रबोधन मिळणार आहे. तर माझी ओळख मी करून दिली की मी रश्मी मोहोळकर, आरजे म्हणून काम करते रेडिओ भूमीला गेली 6 महिने, आणि खूप सुंदर अनुभव आहे रेडिओचा. खूप समाज माध्यमासाठी आणि प्रबोधन करण्यासाठी खूप सुंदर माध्यम आहे. त्यासोबतच आज आपल्यासोबत विकास कांबळे सर आहेत, प्रकल्प समन्वयक आहेत ते SBC3 मुंबईकडून. SBC3 युनिसेफ हे आम्हाला प्रोजेक्ट देत असतात, दिल्लीवरून असतं हे, आणि ते प्रकल्पाचे समन्वयक विकास सर आहेत. त्याचसोबतच अतुल वाघमारे सर आहेत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि महिला व बाल विकास विभागाचे सोलापूरचे ते अध्यक्ष आहेत, तर ते आज आपल्यासोबत आहेत. त्याचसोबतच उर्मिला बनसोडे मॅम आहेत, टीम मेंबर आहेत त्या चाइल्डलाईनच्या. तर हे तिघही आपल्याला आज प्रबोधन करणार आहेत. सर्वात प्रथम मी अतुल सरांना विनंती करते की त्यांनी प्रबोधन करावं.
आपण काय एकत्र जमलोय हे आताही सरांनी त्यांच्या प्रस्तावनेत मांडलं की आपण एकत्रित कशासाठी जमलोय. ऍक्च्युली तुमच्या प्रत्येक गावामध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये एक समिती असते, ग्राम बाल संरक्षण समिती, आणि असे प्रोजेक्ट किंवा असे कार्यक्रम घेण्याची जबाबदारी मुळात ही त्या ग्राम बाल संरक्षण समितीची असते. मी मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक अगोदर हा समितीबद्दल बोलतोय, कारण बऱ्याचशा ग्रामपंचायतीतल्या सदस्यांनाच माहिती नाही की आपल्या गावात ग्राम बाल संरक्षण समिती आहे किंवा ती स्थापन झाली आहे की नाही. कारण मुळात बाल न्याय, मुलाची काळजी आणि संरक्षण असा एक कायदा आहे 2015 आणि त्या 15 कायद्यान्वये प्रत्येक गावामध्ये ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे कायद्यानं स्ट्रक्चर केलेली बॉडी आहे, असं नाहीये की आपल्याला वाटलं की आपण एखादी गावात समिती किंवा एखादी बॉडी तयार करू आणि मग त्याच्या अंतर्गत आपण प्रबोधन असेल, अवेअरनेस असेल करू. परंतु ही समिती जी आहे ती जिला संविधानात्मक आणि घटनात्मक आणि कायदेशीररित्या तिला पूर्णपणे अधिकार आहे. अधिकार इन द सेन्स की तुमच्या गावामध्ये 18 वर्षाच्या आतील जी मुलं आहेत त्या मुलांची काळजी आणि संरक्षण करणं, जी मुलं अशी पण असतात की ज्यांना केअर अँड प्रोटेक्शनची गरज आहे, काळजी आणि संरक्षणाची गरज आहे, ती मुलं सोडून पण अशी काही मुलं असतात की जे 18 वर्षाच्या आतली आहेत परंतु कायद्याच्या कचाट्यात सापडलेली आहे, की ज्याला आपण म्हणूयात की एखादी छोटी मोठी कुठेतरी चोरी केली मित्रांच्या संगतीने किंवा एखादा छोटासा लहान मोठा काहीतरी असा गुन्हा केलाय की जेणेकरून ती मुलं लहान वयात असतानाच कायद्याच्या कचाट्यात अडकलेली आहे, की ज्याला आपण कायदेशीर भाषेत विधी संघर्षग्रस्त बालकं म्हणतो. तर या बालकांसाठीची ही समिती आहे की ज्याच्या तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्ही अवेअरनेस गावातल्या स्तरावरतीच करायला पाहिजे. आता या समितीचा अध्यक्ष असतो गावचा सरपंच, अंगणवाडी सेविका या समितीची असते सदस्य सचिव. बऱ्याचदा काय होतं की मी जिथं जिथं फिरतो तिथल्या सरपंच अंगणवाडी सेविकांनाच माहिती नाही की आपल्या गावात ऑन रेकॉर्ड ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन झाली आणि आपण त्याचे सदस्य सचिव आहोत हे त्या अंगणवाडी सेविकेला माहिती नसतं, सरपंचालाही माहीत नाही. ही शोकांतिका आहे की आमचा अवेअरनेस नाही हा भाग वेगळा, पण ते त्याच्याबद्दलचं नॉलेज किंवा त्याच्याबद्दलची माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. कारण इतर सगळ्या समित्या तुमच्या या ग्रामपंचायतीमध्ये असतील, दक्षता समिती असेल, व्यवस्थापन समिती असेल, आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या समिती असतील, त्यांना तुम्हाला घटनात्मक अधिष्ठान नाही, कायदेशीर अधिष्ठान नाही, परंतु ग्राम बाल संरक्षण समिती ही एका कायद्याने स्ट्रक्चर केलेली समिती आहे आणि त्या समितीचे आपण मेंबर आहोत, अध्यक्ष आहोत, सदस्य सचिव आहोत, याचीच कल्पना जर त्याच अध्यक्ष आणि सचिवांना नसेल तरी सगळ्यात मोठी शोकांतिका आहे असं मला वाटतं. मुळात आपल्या मूळ विषयावर येऊ, त्याच्या ग्राम बाल संरक्षण समितीचं आम्ही पुन्हा एकदा याच गावात ट्रेनिंग घेऊ की काय कुणाचे कशी रोल आहे, काय भूमिका आहे आणि काय काम करावं लागतं त्या समितीच्या अंतर्गत, या संदर्भात आपण स्पेशल एक ट्रेनिंग घेऊ. ते ट्रेनिंग घ्यायचं असेल तर आम्ही तुमच्या शाळेत ट्रेनिंग घेऊ, कारण त्या समितीमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी शाळेतली, तर तिथं सदस्य असते, तर त्यांच्यासाठी पण आम्ही तिथं प्रोग्राम घेऊ. मुळात येऊ आपला जो आजचा विषय होता, बालविवाह म्हणजे काय आणि त्याच्या अनेक कारणं किंवा त्याचे परिणाम काय, या संदर्भात चर्चा करायला आलो. मी काही व्याख्यान वगैरे द्यायला तुम्हाला आलो नाही किंवा माझं भाषण ठोकायला येतं आलेलं नाही, आपण सरळपणे एक चर्चा करायला आलेलो आहोत की एक्झॅक्ट मला जे तुमच्यापर्यंत तुम्हाला पोहोचवायचं आहे ते तुम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचवायला हवं. मला एक जनरली आता तुम्ही सगळ्या महिला इथं बसतात, एक चर्चा करत आपण त्या विषयाकडे जाऊ. मला थोडस असं कुणी सांगेल काय की बालक म्हणजे काय किंवा मूल म्हणजे काय, एक जनरल व्याख्या तुमच्याकडून उत्तर येऊ द्या, आपण चर्चा करत जाऊ. म्हणजे आपण थोडी थोडी कन्सेप्ट आहेत आपण समजावून घेत जाऊ, म्हणजे आपल्याला त्या मूळ जो विषय आपला बालविवाह त्याच्यापर्यंत पोहोचता येऊ शकेल. सांगताय मॅडम मूल कुणाला म्हणाल?
18 वर्षाच्या खाली जे आहेत त्यांना आपण बालक म्हणतो.
व्हेरी गुड, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. अजून काय सांगता येईल ह्याच्यापेक्षा वेगळं? बघा चुकू दे काय, आपल्याला शिक्षा थोडीच होणार आहे, चर्चा करणार आहे ना आपण. त्याने सांगितलेलं बरोबर आहे, त्यांची एक स्पेसिफिक व्याख्या बरोबर आहे की बघा दोन प्रकारचे कायदे आहेत. मी मुद्दा म्हणून तुम्हाला पॅरलल कायद्याबद्दल माहिती सांगतो. एकीकडे बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 आहे आणि दुसरीकडे बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 आहे. हा जे जे ऍक्ट म्हणतात याला ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट आणि हा आहे तो चाइल्ड मॅरेज ऍक्ट. आता याच्या दोन्हीतलं तुम्हाला दोन्हीच्या कन्सेप्ट वेगळ्या आहेत. जसं तुम्ही म्हटला की मूल म्हणजे कोण किंवा बालक म्हणजे काय, तर वय वर्ष 18 आतील म्हणजे 0 ते 18 पर्यंत ज्याचं वय आहे त्याला मूल म्हणावं. जनरल काय होतं ग्रामीण भाषेमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये आमच्यावर मूल म्हणजे 3 वर्षाचं मूल, 4 वर्षाचं मूल, 5 वर्षाचं मूल असे एक आमच्या डोक्यात धारणा केलेली चुकीची कन्सेप्ट असते. ऍक्च्युअल कायदा काय म्हणतो हा की जो बाल आणि मुलाची काळजी आणि संरक्षण अधिनियम आहे तो असं म्हणतो की मूल कुणाला म्हणावं की ज्याचं वय वर्ष 18 आतील आहे त्याला मूल किंवा बालक म्हणा. आणि हा कायदा ज्याला आपण म्हणतो बालविवाह प्रतिबंधक कायदा आहे त्याच्यामध्ये मूल किंवा बालक कुणाला म्हणावं, तर त्याच्यात थोडासा डिफरन्स केला लक्षात घ्या की मूल त्याला म्हणावं की जे वय वर्ष 18 आतील आहे, परंतु बालविवाह मुलीच्या बाबतीत वय वर्ष 18 आतील आणि मुलाच्या बाबतीत वय वर्ष 21. म्हणजे कॉमन लक्षात येते का तुमच्या, एक कायदा काय म्हणतो मुलगा आणि मुलगी या दोघांचं वय 18 पेक्षा आत असेल तर तो बालक आहे आणि दुसरा हा बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 आहे, तो काय सांगतो की 18 वर्षाच्या आतील मुलगी आणि 21 वर्षाच्या आतील मुलगा हे बालक. आता बालविवाह का आणि कसा आणि कधी कुठल्या प्रकारे होतो किंवा आपण कशा पद्धतीने थांबवतो त्याच्यावर थोडस मी तुम्हाला सांगतो. जनरली प्रत्येक गावामध्ये बालविवाह होतात, मात्र ते उघडकीला येत नाही, त्याचं प्रमाण खूप अत्यल्प. कोविडच्या कालावधीत तुम्ही असं म्हणाल की कोविडच्या कालावधीमध्ये पूर्ण भारतामध्ये, भारतातली आकडेवारी सांगतोय मी, कोविडच्या कालावधी म्हणजे मार्चला आपलं लॉकडाऊन सुरू झालं आणि पहिला टप्पा मार्च ते जूनचा, या जूनच्या म्हणजे 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण भारतामध्ये 5247 म्हणजे 5247 एवढे बालविवाह रोखले किंवा झाले असं जरी म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे 5247 आसपासची आकडेवारी आहे. साधारणतः 5-5500 बालविवाह पूर्ण त्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये झाले. दुसरी गोष्ट अशी, महाराष्ट्राच्या दृष्टीने बघायचं म्हटलं, त्यातल्या त्यात सोलापूर जिल्ह्याच्या आपल्या दृष्टीने बघायचं म्हटलं तर आपण कोविडमध्ये 2020 म्हणजे जानेवारी 2020 म्हणजे लॉकडाऊन लागायच्या आधी 2 महिने, मार्च 20 आपलं लॉकडाऊन लागलं, त्याच्या आधी 2 महिने म्हणजे जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 पर्यंत आपण 94 बालविवाह थांबवू वर्षभरामध्ये. आणि 94 बालविवाह थांबवले ही संख्या आमच्यासाठी प्रचंड आहे. ऍक्च्युअली हे आमच्या पर्यंत म्हणजे कशी माहिती आली की तुम्हाला ती माहिती आहे की आपल्या गावात बालविवाह होतोय आणि ती माहिती आम्हाला 1098 या नंबरवरून आमच्यापर्यंत पोहोचली आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही केलेले या कार्यवाही आहे. म्हणजे जिथं आम्हाला कळालं की बाबा बालविवाह होतोय, म्हणजे गावातून जिथून आम्हाला माहिती कळाली अशी 94 बालविवाह थांबवले. पण आमची शोकांती काही ही आहे की आम्हाला जी मिळालेली आकडेवारी 94 आहे आमच्यापर्यंत आलेली, असे गुपचूप तर गुप्तपणे झालेले अनेक बालविवाह आहे की ज्याची संख्या ऑफिशियली आलेली नाही बाहेर. आता ती संख्या कधी येते माहितीये लक्षात, बालविवाहाच्या संदर्भात 18 वर्षाच्या आतील मुलगी आहे, लग्न होतं, प्रेग्नेंट होते आणि ते पुन्हा सरकारी दवाखान्यामध्ये किंवा संबंधित तिथल्या एखाद्या प्रसूती तज्ज्ञ त्याच्याकडे जाते ट्रीटमेंट घ्यायला. आम्ही प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक प्रसूती तज्ज्ञाला आणि प्रत्येक डॉक्टरांना पत्र सरळ सरळ लिहून दिलेलं आहे की तुमच्याकडे जर 18 वर्षाच्या आतील एखादी मुलगी प्रेग्नेंट असेल, लग्न झालेलं असेल आणि ती तुमच्याकडे उपचार घ्यायला आलेली असेल तर आम्हाला सर्वप्रथम तुम्ही त्या मुलीचा कॉन्टॅक्ट नंबर, मुलीचा ऍड्रेस, तिचे सगळे डिटेल्स, इव्हन तिचे सोनोग्राफी पासून सगळे रिपोर्ट असतील तर ते रिपोर्ट आम्हाला पाठवून द्यायचे. ते जर तुम्ही पाठवून नाही दिले तर तुम्ही भारतीय दंड संहिता 376 ज्याला आपण म्हणून बलात्कार आणि दुसरं पोक्सो म्हणजे बालकाचं लैंगिक कायदा लैंगिक छळापासून संरक्षण 2012 तर त्या ऍक्टनुसार 4-8-12 म्हणजे तो सह आरोपी होतो कोण डॉक्टर तो गुन्हा करण्यासाठी. तर दुसरी गोष्ट त्या डॉक्टरांकडे गेल्यानंतरची आकडेवारी मग आम्हाला लक्षात येते की हे कोविडमध्ये लग्न झालेलं होतं मार्चमध्ये, ती मुलगी नंतर प्रेग्नेंट झाली, ते डॉक्टरांकडून पुन्हा आमच्याकडे आली. तर अशी भयावह परिस्थिती आहे की जी ऑन पेपर आमच्याकडे 94 आहे त्याच्यानंतर आम्ही पुढच्या वर्षामध्ये 96 बालविवाह थांबवले आणि आत्ता या चालू वर्षामध्ये आमच्याकडे आतापर्यंत 54 आले. काल परवाची गोष्ट आहे, आत्ता लग्नाचा सीझन चालू झाला, मुहूर्त चालू झाला, तुळशी विवाह झाला आणि तुळशी विवाहापासून लग्नाचे विधे चालू झाले. तुळशी विवाहाच्या दिवशीच, तुळशी विवाहाच्या पूजेच्या वेळीच बालविवाह आम्ही पांगरीमधला थांबवलं. 2 बालविवाह होते म्हणजे अगोदर त्या मंडपात तुळशीचं लग्न झालेलं आणि मुलगी एकदम पिवळी साडी वगैरे घातलेली सजवून ठेवलेली त्या पाटावर बसलेली आणि हळदीचा कार्यक्रम होतो तेव्हा आम्हाला ती बातमी कळाली आणि 11th hour म्हणजे रात्री 8:30 हा सगळा विधी होतो आणि तिथं आम्ही तो पोहोचलो, बालविवाह थांबवले. मुळात मला सांगायचा उद्देश हा आहे की बालविवाह म्हणजे काय तर वयक्तर मुलीचं वय 18 आणि मुलीचं 21 याच्या आज जर तुम्ही त्या मुलीचं लग्न करत असाल तर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार त्या मुलीचं लग्न जमवणारे तिची आई आणि वडील, मुलाचे आई आणि वडील सोबत तो लग्न करत असताना जो मंडप असेल तो मंडपवाला, तो ब्राह्मण विधी करणारा जो कोणी असेल आणि त्या लग्नात सहभागी होणारे सगळी लोक हे त्या कायद्यानुसार आरोपी असतात. म्हणजे याच्या उदाहरणासाठी तुम्हाला मी सांगेल, पंढरपूर तालुक्यातील एक खर्डी म्हणून गाव आहे, त्या खर्डी गावामध्ये बालविवाह होता, त्या बालविवाहासाठी जवळजवळ 150-200 लोक होती. परंतु आम्ही बालविवाह थांबवायला गेल्यानंतर 150 ते 200 लोक आमच्या अंगावर जेव्हा धावून आले तेव्हा आम्ही 150 लोकांवरती गुन्हे दाखल केले. एकालाही सोडला नाही. तर दुसरी एक गोष्ट आता याच्यातनं काय होतं की तुम्हाला 2 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. मुळात हा अजामीन पात्र गुन्हा आहे, त्याला जामीन मिळत नाहीये. 2 वर्षापर्यंत तुम्हाला शिक्षा होते आणि दुसरी गोष्ट प्लस 2 वर्ष शिक्षा अधिक 1 लाख रुपयापर्यंत दंड तुम्हाला होऊ शकतो. हे कायदेशीर प्रोव्हिजन तुम्हाला सांगितलं. आता कारणाच्या बाबतीमध्ये आपण थोडस जनरली येऊया की बालविवाहाच्या आपल्या भारत स्वतंत्र होण्याच्या आधी पण भरपूर प्रयत्न झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंत सगळ्याच थोर महामानवानी बालविवाहाच्या संदर्भातले अनेक चांगले चांगले काम केलेले आहेत. परंतु त्याच्या आधी आपल्याला हे पण जाणून घ्यायला पाहिजे की भारतीय दंड संहिता 1807 म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरचा 100 वर्षाचा कालावधी, तेव्हा 1860 मध्ये तो कायदा झाला ब्रिटिशांचा आणि आताही तो लागू आहे आपल्याकडे. तो त्या कायद्यान्वये कलम 375 आणि कलम 376 हे त्यावेळेच सांगतोय. कलम 375 आणि 376 असं सांगतंय की 10 वर्षाच्या आतील मुलीच्या म्हणजे जी मुलगी आहे तिच्या सोबत तुम्ही लैंगिक संबंध ठेवत असाल किंवा तिच्या सोबत लग्न करत असाल तर त्याच्याने कायद्याने त्याला बंदी 10 वर्षाच्या आधी. आता नंतर हळूहळू प्रत्येक भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संस्थानं होती भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर. जसं आपलं सातारा संस्थान होतं, अनेक कोल्हापूर संस्थान होतं, त्या पद्धतीने अनेक प्रकारची संस्थान होती. स्वतंत्र असं स्वतःच सरकार होतं. तसं म्हैसूर सरकारने 1902 मध्ये वेगळा कायदा लागू केला की 10 वर्ष मुलगी आणि 12 वर्ष मुलगा असेल त्याच्या आत तुम्ही लग्न करत असाल तर त्यावेळेच्या त्या सरकारनुसार बेकायदेशीर होत. असं करत आपण 1929 आलो. 1929 मध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा हा भारतातला पहिला कायदा निर्माण झाला. त्याला सारडा कायदा म्हणतात. त्या सारडा कायद्यानुसार वय वर्ष मुलीचं 12 मुलाचं 16 त्याच्या आतमध्ये तुम्ही लग्न करत असाल तर तो बालविवाह. या पद्धतीनं नंतर 1978 पर्यंत बदल झाले आणि 1978 नंतरचा आज जो आपण कायदा आपल्याकडे लागू आहे तो बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 आणि हा 2006 कायदा आतापर्यंतच्या अनेक जे काही भारतात स्थित्यंतर होऊन गेली अनेक जे काही बदल झाले त्या बदलाचा पूर्णपणे परिपाक असणारा कायदा म्हणजे आत्ताचा तो कायदा. ही जनरल तुम्हाला माहिती झाली की बालविवाह म्हणजे काय. प्रश्न येऊ आपण याची कारण कोणती. कारण इतकी प्रचंड आहे म्हणजे आता सगळ्या शिक्षिका समोर आहेत. तुम्ही सर तुमचं नेट जरी ओपन केलं आणि तुमच्या गुगलवरती सर्च टाकलं की बालविवाहाची कारण कोणती, हजारो कारण तुमच्या समोर येतील. त्याच्यामध्ये काही आर्थिक कारण आहेत, काही सामाजिक कारण आहेत, काही गरिबी आहे, रूढी परंपरा आहेत, अनेक ठिकाणी वेगवेगळी तुम्हाला कारण सापडायला मिळतील. रूढी परंपरा हा एक सगळ्यात महत्वाचा बेस लाईन असणारा एक घटक आहे, कारण घटक बालविवाहासाठी. तो कोणता आपल्याकडे बघा. आपला तरी सोलापूर जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतो आणि बऱ्यापैकी प्रगत जिल्ह्यामध्ये आपलं नाव गणलं जातं पश्चिम महाराष्ट्रामध्ये. जे विदर्भ असतील किंवा मराठवाडा असेल या विभागामध्ये तुम्ही गेला की जिथं आदिवासी जमातींचं संख्याबळ जास्त आहे, आदिवासी समाज तिथं जास्त प्रमाणात राहतो, तिथं वेगवेगळ्या जमाती राहत आहेत, त्या जमातीमध्येच मुळात अशा काही परंपरा आहेत की पाण्यातच त्या मुलीचं लग्न लावून दिलं जातं. आदिवासी पण काही भागामध्ये असं होतं की नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली वगैरे हा जो भाग आहे त्याच्यामध्ये काही आदिवासी जमातीमध्ये लहानपणीच मुलीचं लग्न लावून दिलं जातं. आता हा एक फॅक्टर आहे की आपल्याकडं बालविवाहासाठी कारणीभूत असणार. आता याच्या अलीकडची एक गोष्ट मला सांगावी होती, खूप आदर्श होत आहे. मला वाटतं मागच्या 2 वर्षाखाली लोकसत्ता पेपरला तुम्ही कदाचित ऐकलं असेल, वैदू समाजातील, मी एखाद्या समाजाचं स्पेसिफिक नाव घेतो अशातला भाग नाहीये, पण ऍक्च्युअल ते उदाहरण त्या समाजातलं आहे. वैदू समाजामध्ये लहानपणी त्या मुलीचं त्या पाण्यातच लग्न लावलं जातं. आजही बऱ्याच ठिकाणी लावलं जातं. ही त्या समाजाची रूढी परंपरा आहे असं मानलं जातं. त्यांची एक वेगळी जात पंचायत आहे आणि ती जात पंचायत ती बसते आणि ते सगळे निर्णय घेते, डिसिजन घेते. एक आमच्यातली ही उर्मिला, तर त्याच उर्मिलाच्या बाबतीमध्ये की जी त्या वैदू समाजातून येते, शिक्षण घेते, 12वी पर्यंत शिक्षण घेते, तिचं लग्न जमवलं जातं, तिला हे माहीत नाही की आपलं लग्न कुणाशी तरी ठरलेलं आहे आधीच. तिच्यासाठीचा जो वर आहे तो आधीच फिक्स झालेला आहे हे माहीत नाही. वर काय करतो तो इतर काहीतरी गोष्टी समाजातल्या छोट्या मोठ्या काहीतरी कामं करतो की जो शिकलेला नाही आहे, अडाणी आहे, निरीक्षर आहे. त्याच्या स्वतः आधीच जात पंचायत डिक्लेअर झाले हा मुलगा ही मुलगी, तिला काही कल्पना नाहीये. बारावी नंतरचं पुढचं शिक्षण करते, पुढे चांगल्या पद्धतीने एमएससी वगैरे होते आणि मग कुठंतरी प्राध्यापक आपण व्हावं, आपल्या स्वतःच्या पायावर आपण उभं राहावं, आपलं स्वतःच अस्तित्व निर्माण करावं या दिशेने ते या वाटेने प्रवास करायला निघते. परंतु त्या वैदू समाजामध्ये असं होतं की तुझं लग्न लहानपणीच झालंय हे तिला समजतं आणि तुझा हा हा असा असा तो जो कोणी आहे तो नवर आहे. आता या जात पंचायतीच्या विरोधात तिनं पहिल्यांदा पाऊल उचललं हे 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भारतात खूप आपल्या आजूबाजूलाच अशा काही विचित्र घटना घडतात ना की आपण म्हणतो की एकीकडे आपण अवेअरनेस करतोय आणि दुसरीकडे अशा घटना घडतात. तर त्या जात पंचायतीला त्यांच्या विरोधाला सामोरं गेलं, त्या जात पंचायतीनं त्यांच्या फॅमिलीला सांगितलं की जर तुम्ही आमचा नियम किंवा आम्ही जे ठरवलेलं लग्न होतं ते जर तुम्ही लावून नाही दिलं तर आम्ही तुम्हाला तुमच्या गावातून हाकलून देऊ, आमच्या जातीतून तुम्हाला उघडून टाकू, इव्हन तुमच्यावर आम्ही कायमस्वरूपीचा भ्रष्टाचार काय बहिष्कार करू. हे अशी कितीतरी उदाहरणं आपल्या समोर आहेत आजूबाजूला की जे रूढी परंपरेनं इथल्या मुलींचं अस्तित्वच नाकारले गेले. लहानपणीच तू मुलगी झालीस ना तुझं लग्न लावून दिलं की संपलं विषय, हे रूढी परंपरा. दुसरा प्रश्न आपण येऊया की शिक्षणाचा अभाव. मूळ बेसिक ज्याला आपण म्हणू, ज्या अनेक अशा घरामध्ये असं झालेलं आहे की पालकच अशिक्षित आहे, तिथली मुलंही काय होतात जेमतेम फार झालं तर मला वाटतं एक आकडेवारीनुसार वयवर्ष 16 ते 18 वयोगटातल्या ज्या मुली आहेत ना त्या मुलीचं शाळाबाह्य राहण्याचं प्रमाण हे ग्रामीण भागात जास्त आहे. 16 ते 18 कोविडमध्ये त्याचं प्रमाण जास्त वाढलं, कारण कोविड हा असा एक घटक होता की त्याच्यामध्ये एक तर आर्थिक परिस्थिती सगळ्याच लोकांची खालवली, अनेक व्यसनाधीनता त्या कोविडच्याच कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनाधीनता लागल्या, कुटुंब कसं चालवायचं हे कुटुंब प्रमुखाच्या पुढे इतका मोठा भयावह प्रश्न निर्माण झाला की त्यातल्या त्यात माझ्या घरात 3 मुली आहेत आणि या 3 मुलींचं मी काय करायचं की ज्या आता वयात आलेल्या त्या मुलीच्या सुरक्षितेचा प्रश्न त्यांच्यामध्ये भेडसावून गेला की गावात वातावरण असं आहे, मुलीच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून गावातलं वातावरण योग्य नाही, मग काय करावं की तिच्यासाठी असणारा नात्यातलाच कोणीतरी योग्य एखादा वर पाहणे आणि तिचं लग्न लावून दे. म्हणजे हे वयवर्ष किती 16 म्हणजे 10वी ते 12वीच्या दरम्यान मधल्या हा मुलीचा वयोगट आहे की जिथे ड्रॉपआउट होतात त्या मुली. काही शाळांमध्ये आम्ही ट्रेनिंग द्यायला गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं काही मुली लग्न होऊन आता शाळेत येत आहेत. तर अशी म्हणजे इतकी भीषण आणि भयावह परिस्थिती आहे. या सगळ्या अनेक कारण जर तुम्ही म्हटली तर तुम्हाला ऑन पेपर कुठेही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची कारणं भेटतील, पण मी जेव्हा कारवाई करायला जातो ना त्यातली काही मोजकी उदाहरणं तुम्हाला इथं सांगतो जी कारणं मला नव्यानं बघायला मिळाली. मागील 4 वर्षापासून आपण ही बालविवाहाची प्रक्रिया थांबवतोय प्रत्येक म्हणजे स्तरावर. एक 2 उदाहरणं अशी सांगतो. एक माढा तालुक्यातलं एक गाव आहे, त्या गावामध्ये लॉकडाऊन चालू, शाळा बंद होत्या, ऑनलाईन शिक्षण चालू झालं आणि वडील आहेत ते मजुरी करतायत, भाजीपाल्याचा व्यवसाय करतायत, रोज तालुक्याच्या ठिकाणी गावातली भाजी घेऊन जातात, भाजी घेऊन तिथं भाजी विकायचा प्रयत्न करतात, काय जे काही त्यातून 4 पैसे मिळतात त्याच्यावर ते आपलं कुटुंब चालवत होते लॉकडाऊनच्या काळामध्ये. आणि मुलगी इयत्ता 9वीला, त्याच्यासाठी ऑनलाईन क्लासेस चालू झाले म्हणून वडिलांनी बजाज फायनान्स, मी स्पेसिफिकली सांगतो की बजाज फायनान्समधून तो लोनवरती मोबाईल हँडसेट घेऊन त्या मुलीला दिला का तिचं शिक्षणाचा खंड कुठेही होऊ नये. कोणाकडून म्हणजे त्या पालकाची अपेक्षा काय आहे की मुलीचं शिक्षणात कुठेही खंड पडायला नको आणि तो मोबाईल त्यांनी घेऊन दिला. त्याच्यावरती काही दिवस त्या मुलीनं व्यवस्थितपणे अभ्यास केला आणि गावातल्या शेजारीच राहणाऱ्या एकाचा जो काही मुलगा होता त्या मुलासोबत व्हॉट्सअपवरती चॅटिंग सुरू झालं. चॅटिंग सुरू झालं हे 1-1.5 महिना झालं. पालकाला याच्यातली यत्किंचित ही काही कल्पना नाही. पालक काय म्हणतायत की माझी मुलगी समोर मोबाईल ठेवून ऑनलाईन अभ्यास करते आहे. पालकांना काही माहित नाही, आई मजुरी करायला रोज 150-200 रुपये वरती मजुरी होती, शेतात कामाला दुसऱ्यांच्या जाते आणि वडील भाजीपाला विकतात. हे घराची परिस्थिती. याच्यामध्ये ती मुलीनं काय केलं, काही दिवस हे त्यांचं चाललं चॅटिंग आणि त्याच्यानंतर ती मुलगी त्या मुलासोबत 4 दिवस इतर दुसऱ्या ठिकाणी पळून गेली. पळून गेल्यानंतर त्या मुलीचा शोध असाच पोलिसांकडून लागला. नंतर ती मुलगी घरी आली. आता काय असतं ग्रामीण भागामध्ये, माझी प्रतिष्ठा, माझा मान, माझा सन्मान, अशा काही गोष्टी असतात ना, त्या प्रचंड असतात मनावर बिंबवलेल्या लहानपणापासून. अरे नाही, माझ्या मुलीनं असं केलं म्हणजे माझं गावात राहिलं काय, असा पालक म्हणतोच. आपली इज्जत गेली, माझी प्रतिष्ठा गेली असं म्हणतो. आणि ती प्रतिष्ठा, ती इज्जत जपण्याच्या नादात काय केलं त्या पालकानं, की नात्यातल्याच एका मुलासोबत त्याचं लग्न लावून द्यायचं ठरवलं. आता बघा सिक्वेन्स मी तुम्हाला सांगतो, काय काय घटना कशा आल्या, की ज्या पुस्तकातली तुम्हाला नाही भेटणार, कारण वगैरे जे आहेत ना. तर त्या मुलीनं, त्या मुलीचा बालविवाह झाला, ते लग्न ठरवलं. लग्नाच्या दिवशी मुलीचा जो हा बॉयफ्रेंड नावाचा प्रकार प्राणी आहे तिचा, त्या तो मुलगाही काय असाच अल्प होईल, त्याला काय फारसं देणं घेणं नाहीये. पण माझ्यापर्यंत आलेली 10-98 माध्यमातून आलेली ही केस, की जे मला पहिल्यांदा कॉम्प्लिकेटेड वाटलं, प्रश्न माझ्यात पुढे निर्माण झाला होता की ह्याच्यात चूक कुणाची. ती मुलगी, त्या मुलीनं सांगितलं तिच्या बॉयफ्रेंडला, त्या मुलीनं त्या बॉयफ्रेंडनं 10-98 फोन केला की माझ्या अशा अशा हिचं गर्लफ्रेंड जी काय म्हणतो आपण, तर तिचं लग्न आहे आणि तिचं लग्न लावून दिलं जात आहे आणि ती वय 18 आत आहे, अल्पवयीन. मग हे आता आमचं काम आहे, आमच्याकडे आलेली तक्रार ही जेन्युइन तक्रार म्हणूनच आम्ही स्वीकारतो. खरी खोटी आम्हाला ग्राउंडवर गेल्यावरच कळतं, तोपर्यंत आम्हाला अजिबात बिलकुल काही कळलेलं नसतं. त्यातल्या त्यात बऱ्याच झालं की आम्हाला अंगणवाडी सेविकांची खूप चांगल्या पद्धतीने आमच्यासाठी काम करतात. अंडरग्राउंड राहून गावात काय चाललंय हे आता आम्हाला सहज, जरी एखाद्या अंगणवाडी सेविकेला फोन केला तरी सहज माहिती कळते गावात कुठं काय चाललंय, काय प्रोग्राम आहे. हे आमच्यासाठी चांगली गोष्ट झाली. आता काय झालं की त्या मुलानं आम्हाला सांगितलं, आमची सगळी पोलीस यंत्रणा, आमची जिल्हा बाल संरक्षण कक्षाची सगळी टीम, चाईल्डलाईनची टीम, अशी टीम एक तयार करून, एक पथक तयार करून आम्ही संबंधित त्या मुलीच्या जिथं लग्न होतं माढा तालुक्यामध्ये तिथं पोहोचलो. आणि मग तिथला जो बालविवाह होता तो थांबवला, अगदी बोलल्यावर चढणार होती, अक्षरा वगैरे होणार होत्या, तेवढ्यात आम्ही तिथं पोहोचलो आणि त्या मुलीला ताब्यात घेतलं. मुलीला ताब्यात घेऊन बाल कल्याण समिती सोलापूर त्यांच्या समोर हजर केलं. त्यांनी काही दिवस समुपदेशन करण्यासाठी तिला बालघरात दाखल केलं. त्या मुलीला जेव्हा आम्ही उचलून आणत होतो तिथून, तिच्या वडिलांच्या तोंडचे दोन वाक्य असे होते की असं खाली बसलं होतं आणि डोळ्यातून पाणी काढून तो मोठमोठ्यानं रडत होता. आणि तो हाच प्रश्न एकच करत होता, साहेब माझं काय चुकलं, माझं काय चुकलं. आता मलाही त्यावेळेस हा प्रश्न पडला होता की ह्याच्या सगळ्या प्रकरणामध्ये चूक कुणाची. एकतर अज्ञान आपण म्हणू कायद्याविषयी तो भाग तर वेगळा, पण मुलं बरेच असे लोक म्हणतात की नाही आमच्या मुलीला शिकवायचं नाही वगैरे. जी पालक शिकवायला तयार आहे तो पालक काहीतरी व्याज कुठंतरी मजुरी करतोय आणि स्वतः त्या लोन वरती काढून त्या मुलीच्या शिक्षणासाठी मोबाईल घेऊन देतोय की जेणेकरून तिचं शिक्षणाचा खंड पडू नये. आणि त्याच ठिकाणी पुन्हा अशी घटना होते, बघ ती मुलगी पळून जाते, गेली, ती इज्जत किंवा प्रतिष्ठा कोणाला लावली जाते आणि ती होऊ नये किंवा मुलीचं पुन्हा तिचं दुसऱ्याशी लग्न करत असताना काही अडचण येऊ नये म्हणून तो पालक एक जबाबदारी त्याची म्हणून, त्याला अज्ञान आहे तो, त्याला काय, पण तो पालक काय करतोय मुलीचं कुठंतरी चांगलं व्हावं आणि म्हणून तो दुसऱ्या मुलाशी 18 वर्षाच्या आतच लग्न लावून देतो. थोडा विचार करा याच्यामध्ये चूक कोणाची आहे, बरोबरी कोणाची आहे. एकतर सगळं अज्ञान आहे, यांना कायद्याबद्दल माहिती नाही, आपण कन्सेप्ट करू. एक जेन्युइन आपण नैसर्गिक कायद्याने आपण जर गेला विचार केला तर वडिलांची चूक आहे की त्यामुळे बाबा मुलीला मोबाईल घेऊन दिला, हे ती वडिलांची चूक आहे, तिचं शिक्षणात खंड पडू नये म्हणून हे वडिलाचं वाटत होतं म्हणून वडिलांची चूक आहे का नाही. बर, प्रश्न असा येतो फिरून की अलीकडे जे कारण मी तुम्हाला सांगितले ना, गरिबी आहे, दारिद्र्य आहे, हे सगळी कॉमन कारण आहे. उच्च चांगल्या उच्च शिक्षित असणाऱ्या आणि चांगली घरची परिस्थिती असणाऱ्या ही कुटुंबामध्ये बालविवाह लॉकडाऊन मध्ये झालेले आहे. ते नाकारता येत नाही. बाल विवाह हा फक्त गरीबातच होतो जिथं आर्थिक परिस्थिती नाही अशा ठिकाणी होतो, बिलकुल पण नाहीये. तो गरीब पासून श्रीमंत ही सगळी जी काही दरी आहे त्या सगळ्या प्रत्येक वर्गामध्ये बाल विवाह होतो, पण ते बऱ्याचदा उघडकीला होत नाही, येत नाही. पण आता ह्याच्यातनं सगळ्यातनं काय होतो, दोष असा होतो की ठीक आहे मुलगी लग्न पण करते. मोहोळमधली एक प्रकरण असं, एप्रिल 2022 मध्ये लग्न झालं मुलीचं, 17 वर्ष असताना लग्न झालं. मुलगी प्रेग्नंट राहील, मोहोळच्याच एका दवाखान्यात गेली. डॉक्टरनी सांगितलं की अशा अशी मुलगी आमच्याकडे आली, त्या मुलीला ताब्यात घेतलं. त्या मुलीला ताब्यात घेतल्यानंतर आम्ही जेव्हा ताब्यात घेत होतो बाल कल्याण समितीच्या समोर सादर करत होतो, तेव्हाच ती मुलगी दोन आठवड्याची प्रेग्नंट होती. पण भीतीपोटी त्या मुलीचं मिसकॅरेज झालं, मग तिचं ब्लिडिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथं जेव्हा चालू झाला तेव्हा हा प्रश्न येतो की बालविवाह करायचा का, कशा वेळेत करायचा, की जिथं तुमच्या मुलीच्या जिला तुम्ही स्वतःहून जन्म दिला त्याच मुलीचा जीव तुम्ही धोक्यात स्वतःहून घालता. आज त्या मुलगा आता तो जर त्यानं लग्नच केलं नसतं, आता इंजिनिअरिंग झालेला आहे, चांगलं कुठंतरी चांगला जॉब करत होता, पण केवळ त्यानं बालविवाह केला म्हणून आणि ती मुलगी प्रेग्नेंट राहिली आणि त्यांच्यात संबंध आले म्हणून भारतीय दंडसंहिता 376 आणि पोक्सो अधिनियम 2012 मध्ये 4.8.12 ही तीन कलम म्हणजे बलात्कार, अल्पवयीन असताना माहिती असताना लैंगिक संबंध या सगळ्या गोष्टी त्याला लागल्या, कायम स्वरूपाचा तो आत गेला. या गोष्टी आपल्या गावात होऊ नये यासाठी तुम्ही सगळी लोक जी लहान मुलं आहेत 18 वर्षाच्या आतील बालक आहेत ना त्यांच्यापर्यंत या गोष्टी गेल्या पाहिजे. म्हणून मी म्हटलं ना टार्गेटेड ग्रुप ज्यांना सांगायचं आहे ज्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे तो ग्रुपच आहे तो 18 वर्षाच्या आतला. म्हणून तुमची जबाबदारी आत्ता वाढली, जरी ती मुलं नसतील इथं तर तुमची जबाबदारी आत्ता ही वाढली आहे की तुम्ही तुमच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना किमान आज गेल्यानंतर एवढं तरी सांगा, कोणीतरी एक विद्यार्थी तुम्हाला तुमच्या वर्गातला विचारेल की मॅडम तुम्ही कुठे गेला होता. जेव्हा तुम्ही त्यांना तो प्रश्न विचारेल तेव्हा त्याला उत्तर खातर या सगळ्या गोष्टी तुम्ही जे काय ऐकल्या असतील किंवा तुम्हाला ज्या काही माहिती आहे ते तुम्ही तेवढं त्या वर्गामध्ये सांगितलं ना तरी माझा आमचा जो हेतू आहे तो सफल झाला. कारण 4 लोकांपर्यंत 4 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. 10 मुलीतली एका मुलीने जरी म्हटलं ना की माझं 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही, आमची सगळी यंत्रणेचं जे काही मेहनत आहे ते कामाला लागलं. पण ते व्हायला पाहिजे. मी खूप जवळून अशी प्रकरणं बघितलीत ना की जिथं विचार केल्यानंतर तुम्ही म्हणाल असं पण काय घटना आहे. तर बऱ्याचदा कसं होतं आम्हाला कायद्याच्या चाकोरीत राहून काम करावं लागतं, परंतु प्रत्यक्षात घटना मात्र त्या कायद्याच्या आणि त्या चाकोरीच्या बाहेरच्या पलीकडच्या असतात की जिथं विचार करायला लावणारे असतात. सो मी जास्त काही नाही बोलत, त्याच्यावर फार तुम्ही जितकं प्रवचन द्याल तितकं फार मोठं प्रवचन देता येईल. जेन्युअनली माझं सांगणं एकच आहे, तुमच्या गावात 18 वर्षाच्या आती कुठंही बालविवाह होत असेल किंवा कुणाचं लग्न जमलं असेल, आता बघा एक आणखीन पालकांचा एक गैरसमज की 18 वर्ष झालेत होणार आहे लग्न तर जमवून ठेवू, काय हरकत आहे लग्न जमवून ठेवायला, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लग्न लावू, तरी त्यांना माहित नाही की आपण कायद्याचं उल्लंघन केलं. एक मुलीचं लग्न जमवणं म्हणजे ते बालविवाहातलाच तर लग्न किंवा साखरपुडा करणं हा विधी असतो. लग्नाचा ते एक छोटासा विधी आहे, तो विधी ऑलरेडी तुम्ही पूर्व तयारीने करून ठेवलाय म्हणजे तुम्ही बालविवाहाच्या तयारीत आहात, म्हणजे तुम्ही तो कायदा मोडलेला आहात. तर बऱ्याच पालकांना हे पण लक्षात येत नाही, म्हणून बरेचसे पालक आमच्या अंगावर येतात, तुम्हाला काय आम्ही काय लग्न केलंय का, आम्ही फक्त साखरपुडा. अरे त्या मुलीलाच माहित नाही आपलं लग्न कोणाशी होतंय काय होतंय तिची आवड निवड तिला काय करावं असं वाटतं या गोष्टी दूरच्या कुठल्या कुठं. तर साधारण मला जास्त आणखी खोलात नाही शिरायचं, फक्त मी जनरली तुम्ही सगळ्या शिक्षिकांसमोर आहात मला तुमच्याकडून एकच रिक्वेस्ट अपेक्षा आहे, तुम्हाला एक विनंती करतो की आत्ता जेवढे काही सर सांगतील किंवा मॅडम सांगतील तर ते तुम्ही जे काही तुमच्याकडे नवीन तुम्हाला कळालंय, तर मला नक्की माहिती आहे की माझ्यापेक्षा तुम्ही खूप ज्ञानी असाल, तुमच्याकडे खूप चांगली बुद्धी आहे, तुमचं वाचन चांगलं आहे, तुम्हाला खूप काही गोष्टी माहिती आहेत, तुम्ही शिक्षिका आहात, तर नक्कीच तुम्हाला काही नवीन सापडलेलं असेल तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक सांगा. ज्या मुलीचं वय 15, 16 ते 18 दरम्यान आहे
मिनिमम 14 वर्षापासून पुढच्या मुलींना तुम्ही हे जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे. घरात तुमच्याकडे समजा तिला सांगायची अशी एखादी हे झालं की घरात तिच्या लग्नाबद्दल जरी कोणी बोललं तर त्या मुलीने येऊन पहिल्यांदा तुम्हाला येऊन सांगायला पाहिजे. असा एक विश्वास निर्माण करा मुलीमध्ये. आणि या संदर्भातल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जो काही संदेश देतो तो बालविवाह थांबला पाहिजे. ऍक्च्युली आमची खूप अपेक्षा असते की असा एखादा तरी दिवस आमच्याकडे यावा की बालविवाह झालेला नाही किंवा या वर्षात आम्ही शून्य बालविवाह म्हणजे बालविवाहाची तक्रारच आमच्याकडे आली नाही अशा त्याची वाट आम्ही बघतो. पण तसं होत नाही. रोज एक बालविवाहाची आमच्याकडे तक्रार येते. अगदी बाल तुळशीच्या लग्नापासून आजच्या तारखेपर्यंत रोज एक तक्रार आहे. बालविवाह आम्ही थांबवतोय. मुलीचं किती वय असतं जनरली फार छोटं वय असतं, तिला काहीच माहीत नसतं. या पलीकडे तुम्हाला कारण म्हणजे मी कारणावरती स्पेसिफिक बोलत होतो ना, तुम्हाला कुठेही कारणं मिळतील पण जे कारण मला प्रॅक्टिकली बघायला मिळाले तो तुम्ही विचार करायला लावणार आहे. सांगोला तालुक्यातली मुद्दा म्हणून एक केस सांगतो तुम्हाला याच प्रकरणाची की मुलगी सांगोला शेजारचं गाव आहे, एक 10 किलोमीटर अंतरावरचं. गावात बस येते सकाळी 10 म्हणजे प्रत्येक तासाला एक तासाला बस येते आणि त्या बसने ती मुलगी कॉलेजला जाते. सांगोला एक ठिकाणी येते, 11वीला शिकते. मुलगी अतिशय सुंदर, असं वाटत नव्हतं की ती गरीब घराण्यातली किंवा साधारण घरातली मुलगी आहे. त्याच्यावर पाहता क्षणी तर ती मुलगी कॉलेज करते. कॉलेज करत असताना नाक्यावरचं एका ट्रॅक्टर ड्रायव्हर विचार करा, ट्रॅक्टर ड्रायव्हर सोबत तिला ते प्रेम वगैरे झालं, आकर्षण झालं. आणि जनरल त्यांना काही दोषी आपण त्यांना नाही ठरवता, किंवा त्यांच्या वयाचा तो इम्पॅक्ट आहे. सगळेच आपण त्या वयातून गेलेलो आहोत. सगळ्यात ती जी मुलं आता अनुभवत आहेत ना त्याच गोष्टी आपण अनुभवत पुढे गेलेलो, मात्र चाकोरीबद्दल जीवन जगत गेलेलो. आता काय झालं की ती मुलगी ते ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या प्रेमात पडली. त्या मुलीनं काय केलं, त्याच्यासोबत 4 दिवस 5 दिवस कुठे पळून गेली. नंतर ती मुलगी सापडली. नंतर काय केलं आईनं की तिचा एक मामा की जो तिच्या वयाचा आहे, मिनिमम 5-7 वर्षाचा फरक असावा, तर त्या मामासोबत या मुलीचं लग्न लावून घ्यायचं ठरवलं. कुणावर चर्चा न करता काही करता आणि गुपचूप असं त्या मुलाचं मुलासोबत लग्न लावून दिलं, म्हणजे भाचीचं मामाच्या मामासोबत लग्न लावलं. मुलीनं काय केलं, त्याच दिवशी संध्याकाळी पोलीस स्टेशनला फोन पळून आला. संध्याकाळी लग्न झालेल्या दिवशी पोलीस स्टेशनला येऊन सांगितलं की मामाने माझ्यावरती जबरदस्ती केली. हे सगळं प्रकरण पुन्हा नंतर आमच्या समोर उघडलं. एक ह्याच्यामध्ये पालकांची एक चूक की पालकांनी तिचं वय होण्याच्या अगोदरच लग्न लावून दिलं. दुसरी चूक अशी की त्या मुलीची चूक की तिने एज्युकेशन केवळ एज्युकेशन करायला पाहिजे होतं ते केलं नाही, तिचा तोल घसरला म्हणजे काही गोष्टी झाल्या. पण पालकांनी तिला जास्त समजून घ्यायला पाहिजे होतं ते समजून घेतलं नाही. पालकांच्याच विरोधात तिनं FIR दाखल केला की आई वडिलांच्या माझ्यावरती जबरदस्ती करताय, मामाचा मुलगा जबरदस्ती करतोय आणि मला त्याच मुलाशी लग्न करायचं आहे, परंतु 18 वर्ष झाल्याशिवाय मी घरी जात नाही, मी बालघरातच राहतो. तुम्ही बघितलं असेल म्हणजे आता काल परवा पण दिल्लीतली एक घटना आहे, 35 तुकडे केलेली घटना आहे, तुम्ही बघितलं असेल. त्याच्यामध्ये त्या मुलीचं शेवटचं स्टेटमेंट काय होतं वडिलांना जाताना, वडिलांच्या तक्रारीमध्ये आहे की मी आता 25 वर्षाची आहे, मी सक्षम आहे, मी माझा निर्णय घेऊ शकते, त्यामुळे तुम्ही असं समजा की तुमची मुलगीच तुम्हाला नाही किंवा नव्हतीच. म्हणून ती मुलगी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तिथे गेली आणि जे काय पुढे झालं ते झालं. तर अशाही काही गोष्टी आहेत की जिथं पालक हातबल होतात, आता काय करायचं. सो खूप खूप क्रिटिकल असा विषय आहे हा. जितका समजून घेऊ, जितक्या वेगवेगळ्या अंगाने समजून घेऊ, तितक्या अनेक कामोळी ह्या विषयाला आहे. मला या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच नाही म्हणायच्या, याच्यासाठी आपण स्पेशली आपल्या गावात एक चर्चासत्र ठेवू ज्याच्यामध्ये शिक्षक असतील, महिलांचा जास्तीत जास्त सहभाग असेल, मुली असतील शाळेतल्या, त्या सगळ्यांचा आपण एकत्रितपणे एक चांगलं चर्चासत्र ठेवू की जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवता येईल. जास्त काही मी वेळ घेणार नाही, एवढंच बोलतो. तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल मनस्वी आभार.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा लक्ष्मीताई गायकवाड, तसेच ग्रामपंचायतचे उपसरपंच असीम शेख ग्रामपंचायतचे काही सदस्य इथं आहेत, त्याचबरोबर पोलीस पाटील आहेत आणि काही कार्यकर्ते आहेत आणि आपण सर्व उपस्थित. आजचा जो काही कार्यक्रम आहे तर तो युनिसेफ ही एक 200 देशांमध्ये काम करणारी एक संस्था आहे, त्यांच्या माध्यमातून आपण करतोय. त्याचबरोबर त्या संस्थेकडून मी आलोय, तिचं नाव SBC3 आहे आणि जिल्हा महिला बाल विकास विभाग जे की अतुल सर आता त्यांनी सादरीकरण केलं, तसेच आपल्यासोबत चाइल्डलाईनच्या एक बनसोडे तयार त्या पण इथं उपस्थित आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे तर जिल्हाधिकारी साहेब ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि यांचे साहेब जे आहेत फोमणे साहेब, डॉक्टर फोमणे साहेब, तर ह्या कार्यक्रमाचे सचिव आहेत. तर त्यांच्या अनुषंगानं हे आपण कार्यक्रम करतो. त्यांचे जे काम आहे ते पूर्ण जिल्हाभर आहे, पूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू आहे. पण युनिसेफच्या माध्यमातून आम्ही 2-3 विभागासोबत काम करतो. एक तर शिक्षण विभाग आहे, शिक्षण विभागामध्ये आपण 125 शाळा आहे आपल्या जिल्ह्यातल्या, त्या 125 शाळेमध्ये 6वी ते 10वीच्या ज्या काही विद्यार्थी आहेत तर यांना आपण बालविवाहाची जे काही कारणं आहेत आणि परिणाम आहेत ते सांगतोय. कशामुळे सांगतोय की ज्यावेळेस यंत्रणा आता बालविवाह होत आहे तर ही चाइल्डलाईनची टीम आहे, तर त्यांना फोन येते की या या गावामध्ये बालविवाह होत आहे आणि मग सगळी जी काही यंत्रणा आहे ती बालविवाह थांबवण्यासाठी पुढे येते. त्याच्यासाठी पोलीस मदत करतात, हे डिपार्टमेंट मदत करते आणि सगळं जे काही कुटुंब आहे ते त्यांनी सर्व व्यवस्था केलेली असते की लग्न लावण्यासाठी जे काही त्यांना वाटते, जसं की भटजी बोलवणं असेल, मंडप असेल, त्याच्यानंतर कॅमेरामॅन असेल, स्वयंपाकाची व्यवस्था असेल, बस व्यवस्था असेल, ह्या जे काही सगळ्या व्यवस्था केल्याच्या नंतर ऐन टायमाला ज्यावेळेस लग्न लागायचे त्यावेळेस असं लक्षात येते की आपला बालविवाह थांबणार. म्हणजे हे हस्तक्षेप जे आहे तर हस्तक्षेप करणं हे खूप धोक्याचं आहे. त्यासाठी पोलीस प्रोटेक्शन घेऊन जाणं हे सगळं करणं हे घडून जर आणायचं नसेल तर आपल्याला प्रतिबंध करावा लागेल. प्रतिबंध म्हणजे काय की बालविवाह होत नाही अशी जर परिस्थिती जर निर्माण करायची असेल तर लोकांना आपल्याला प्रबोधन करणं गरजेचं आहे, प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं आम्ही ही जी काही भूमी रेडिओ आहे तर यांची मदत घेतोय की लोकांना आधीच कळायला पाहिजे की बालविवाह जर आपण करत असाल तर ते गुन्हा आहे आणि या गुन्ह्यामध्ये जर आपण अटकलो तर आपल्यावर कारवाई होऊ शकते आणि आपण कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो. त्याच्यामुळं जे काय अतुल सर आहेत तर त्यांनी जे काही होणारे कारण आहेत तर ते कारण सांगितले. मी तुम्हाला इथं जे काही बालविवाह होतात तर त्याचे काही परिणाम आहेत तर ते परिणाम सांगणार. आता सरांनी सांगितलं की बालकांचं वय काय, तर आपण विचार करतो की ज्यावेळेस आता मतदान करायचं आहे तर मतदान करण्यासाठी काय वय आहे, 18 वर्ष. म्हणजे 18 वर्ष ज्यावेळेस आपल्याला पूर्ण होतात त्यावेळेस आपण मतदान करू शकतो. म्हणजे ग्रामपंचायतची बॉडी जी आहे तर ती आपण निवडू शकतो, खासदार निवडू शकतो, आमदार निवडू शकतो. म्हणजे आपण काय होतो, एक सुजाण जे नागरिक आहे तर ते नागरिक होतो. जर आपल्याला जर गाडीचं लायसन्स पाहिजे असेल तरी 18 वर्ष पूर्ण पाहिजे त्याच्यासाठी. त्याचबरोबर एखादी जर मालमत्ता जर खरेदी करायची असेल किंवा विक्री करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा 18 वर्ष वय पाहिजे. पण लग्नाच्या बाबतीत तसं नाही, लग्नाच्या बाबतीत मुलींना 18 आहे पण मुलांना जे वय आहे तर ते 21 वर्ष आहे. आणि ज्यावेळेस आपण कायदा घेऊन बोलतोय तर त्याच्यामध्ये असा विचार करतोय की कायद्याच्या समोर सर्व जर इक्वल असतील, म्हणजे समान असतील, तर मग जे वय आहे लग्नाचं ते का समान नसावं. म्हणून आता जे सध्या प्रस्ताव टाकलेला आहे की मुलीचं आणि मुलाचं लग्नाचं वय हे 21 वर्ष असलं पाहिजे. आता आपण पाहतोय की मुलीला 18 वर्ष, म्हणजे जे काही पालक आहेत पालकांना वाटतंय की मुलगी हे परक्याचं धन आहे, हिला आपण 18 वर्ष सांभाळणं हीच मोठं त्याच्यासाठी जिकरीची गोष्ट आहे. आता 21 वर्ष जर सांभाळायचं तर हे तर त्याच्यापेक्षा अवघड त्यांना वाटत आहे. पण जे काही रिसर्च आहे त्या रिसर्च मध्ये असं लक्षात आलं की ज्या मुली 10वीच्या वर शिकतात, 10वीपर्यंत शिक्षण शिकतात, त्या बालविवाह होत नाही, त्यांचा बालविवाह होत नाही. त्या एकदा 10वी पास झाल्याच्या नंतर त्या ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत थांबत नाही, असं कधी होत नाही. म्हणजे काही ठीक आहे मोजक्या मुली असतील की 10वी पास झाल्या आणि घरी बसल्या, पण बऱ्याचशा मुली अशा आहेत की बऱ्याचशा पालकांची अशी मानसिकता आहे की ज्यावेळेस आपण 10वी पास करते मुलगी ही मुलगी हुशार आहे आणि तिला आपण थोडं 12वीपर्यंत शिकवलं पाहिजे. ज्यावेळेस ती 12वीला जाते त्यावेळेस तिच्या ऑटोमॅटिक 18 वर्ष पूर्ण होतात आणि जे काही बालविवाहाचं प्रमाण आहे ते कमी होण्याची कमी होण्यासाठी मदत होते आणि त्याच अनुषंगाने सरकारचा विचार आहे की वय जर आपण 21 वर्ष जर केलं तर बालविवाहाचं जे प्रमाण आहे तर ते कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. त्याचबरोबर भारत जे आहे भारतामध्ये 40% हे बालविवाह होतात, म्हणजे 4 जर लग्न झाले तर त्या 4 लग्नामध्ये एक जे नवरा किंवा नवरी जी आहे तर ती अल्पवयीन आहे, म्हणजे 18 वर्षाच्या खाली आहे. म्हणजे 4 जण असं जर निवडले, 2 जोडपे नवरा बायको नवरा बायको 2 लग्न, तर त्याच्यात एकाचं वय जे आहे ते अपूर्ण आहे. तर एवढ्या मोठी संख्या आपल्या भारतामध्ये आहे. जर जगाचा आपण जर विचार केला तर जगामध्ये जेवढे काही लग्न होतात तर 3 लग्न जर उचलले तर त्याच्यात 1 लग्न जे आहे तर ते आपल्या भारतात. आणि जे काही बालविवाहाचं प्रमाण आहे तर परभणी जिल्हा 1 नंबरवर आहे आणि सोलापूर जिल्हा जे आहे तर 4 नंबरवर. आम्ही असं सादरीकरण करत होतो, सादरीकरण करत असताना कलेक्टर साहेब आणि सीओ साहेब तिथं उपस्थित झाले. आम्ही ग्रामसेवक सरपंचांना ट्रेनिंग देत होतो आणि त्यांना ती आकडेवारी पाहिली आणि सोलापूर 4 नंबरला आहे बालविवाहाच्या प्रमाणात, तर त्यांना विश्वासच नाही बसला. त्यांनी म्हणले की तुम्ही आकडेवारी कुठून घेतली? तर एक नॅशनल हेल्थ फॅमिली सर्वे म्हणून एक यंत्रणा आहे, त्या यंत्रणेकडून प्रत्येक 4 वर्षाला हा सर्वे केला जातो की मुलींचे लग्न कोणत्या वयाचं. आता सर्वे करणारे बहुतेक चुकीचा केला असेल, कारण सरांनी सांगितलं की भंडारा भाग जे काही गोंदिया आहे तिथं तर लहानपणीच लग्न होतात, तर त्यांचा नंबर आपल्या खाली आहे आणि सोलापूरचा बालविवाहाच्या प्रमाणामध्ये जास्त आहे, म्हणजे वर आहे, म्हणजे आपण 4 नंबरलाच आहे. तर ही आकडेवारी कमी जास्त असू शकते. पण सीओ साहेबांनी काय केलं, ते चेक केलं. चेक केल्याच्या नंतर त्यांचा सगळा डेटा जे आहे ते चेक केला आणि आता आम्ही परत 1 वर्षाच्या नंतर ज्यावेळेस ट्रेनिंग घेत होतो आणि ती आकडेवारी दाखवली तर सीओ साहेबांनी सांगितलं की मी पूर्वी ज्यावेळेस पहिलं प्रेझेंटेशन झालं होतं त्यावेळेस ही आकडेवारी ऐकली आणि मला असं वाटलं की ही आकडेवारी चुकीची आहे. पण ज्यावेळेस आता मी प्रत्यक्ष काम करतोय, बालविवाह माझं ज्या पद्धतीने लक्ष आहे तर सोलापूरमध्ये बालविवाहाचं प्रमाण आणि ही एक कुप्रथा आहे. मी सुप्रथा म्हणत नाही, कुप्रथा आहे असं त्यांनी स्टेटमेंट केलं, म्हणजे त्यांनी तसं सांगितलं. आणि मग तेव्हापासून आम्ही जी काही यंत्रणा आहे ही यंत्रणा कशा पद्धतीने आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय करता येतील, कशा पद्धतीने आपण प्रतिबंध करू शकतो आणि बालविवाहाचं प्रमाण जे आहे कमी करू शकतो, त्या अनुषंगाने आम्ही शाळेच्या 125 शाळा आहेत त्यातलं विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना आपण प्रशिक्षण देतोय की बालविवाह जर झाले तर तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर जे काही पालक आहेत त्यांचे, त्या पालकांना पण आपण प्रशिक्षण देतोय. त्यामध्ये काय करतोय, आपण पालकांना विचारतो की तुमचे स्वप्न काय होते, तर त्या बरेच सांगतात. महिला सांगतात मला पोलीस व्हायचं होतं, मला टीचर व्हायचं होतं, कशामुळे नाही झालं, तर त्या सांगतात की माझा बालविवाह झाला आणि माझं जे काही स्वप्न होतं ते पूर्ण नाही झालं. म्हणून आम्ही हाच प्रश्न त्यांना परत विचारतो, तुम्हाला जसं वाटतंय की तुमचं स्वप्न पूर्ण नाही झालं तसं तुमच्या मुलीच्या बाबतीत तुम्ही असा विचार करता का? जर तिचं जर स्वप्न पूर्ण नाही झालं तर तुम्हाला काय वाटेल? आणि मग त्यांना कुठं ना कुठं वाटतंय की माझं स्वप्न जर नाही पूर्ण झालं तरी चालेल, पण माझ्या मुलीचं स्वप्न जे आहे ते पूर्ण झालं पाहिजे. त्याचबरोबर जे काय होणारा बालविवाह आहे तर ते बालविवाह मी होऊ देणार नाही म्हणून पालक शपथ घेतात. आणि जे काही मुलांचे अधिकार आहेत, मुलींचे अधिकार आहेत, तर त्याच्यात चांगल्या प्रथा काय आहेत, जसं की घरामध्ये जे काही आपण कामं करतो तर त्याच्यातले कामं करत असताना चांगले कामं कोणते, वाईट कामं कोणते, अधिकार कोणते मुलामुलींना दिले पाहिजे ते आपण त्यांना शिकवतो. आणि त्यांचा उपयोग एवढा चांगला झाला की जे काही आम्ही तुळशी विवाहाच्या दिवशी जे बालविवाह थांबवले तर ते त्याच पालकांनी फोन लावून सांगितलं होतं की आमच्या गावामध्ये बालविवाह होत आहे तुम्ही या. आम्हाला 8 वाजता फोन आला, 10 वाजेपर्यंत पोलिसांनी मुलगी ताब्यात घेतली, 12 वाजता मुलीला आम्ही CWC समोर प्रोड्यूस करून तिला ऍडमिट करून. आता ज्या मुलींना वाटतंय, बरेचसे पालक आहे जसं सांगितलं सरांनी की कारण भरपूर आहे, कारणामध्ये काय कारण आहे की त्या मुलीला सांभाळण्यासाठी आई तयार नाही, वडील तयार नाही, किंवा तिला आई वडील नाही, किंवा कोरोनामध्ये एखादा पालक दगावलेला असेल, आता ती जर सांभाळ कोण करणार, घरची परिस्थिती व्यवस्थित नाही, अशा वेळेस बाल गृह आहे सोलापूरला. त्यावेळेस जर तुम्ही हे 10-98 आहे, जे 10-98 काय करते, 18 वर्षाखालील मुलांचे काही प्रश्न असतील, ज्याच्यामध्ये एखाद्या रस्त्यावर सापडलेलं मूल असेल, एखादं भिक्षेकरी मूल असेल, किंवा अजून काही त्याला शोषण होत असेल त्या पालकांचं, किंवा त्याचं अपहरण होत असेल, 18 वर्षाखालील काही जरी प्रॉब्लेम असेल मुलांचा, तर ते 10-98 दहा अठ्ठ्याण्णव म्हणजे काय दहा नऊ आठ असं उलटा क्रम आहे, मुलांना लक्षात राहावं. याच्यावर कुणीही कॉल करू शकते, ग्रामपंचायतची टीम कॉल करू शकते, एखादा पालक कॉल करू शकते, एखादी मैत्रीण कॉल करू शकते किंवा कुणीही करू शकते. याच्यामध्ये आपण फोन लावल्याच्या नंतर हा फोन मुंबईला जातो, मुंबईला केल्याच्या नंतर तिथे विचारतात की काय प्रश्न आहे, काय प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम सांगायचं. त्याच्यामध्ये आपलं नाव कोणी विचारत नाही, नाव हे गोपनीय असते पूर्ण. फक्त आपण समजा ते बाल जे आहे पीडित बाल, त्या बालक इथे इथं आहे या या गावाचं, ते गावाचं नाव आणि त्या बालकाचं किंवा कुटुंबाचं नाव जर सांगितलं तर ती जी काही यंत्रणा आहे म्हणजे दहा अठ्ठ्याण्णवची जी यंत्रणा आहे मुंबईची, ती त्या कन्सर्न संबंधित जिल्ह्यामध्ये माहिती पाठवते आणि माहिती पाठवल्याच्या नंतर जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा पोलिसांच्या मदतीने ते जे काही बालक आहे पीडित बालक आहे तर त्याला त्यांच्या ताब्यात घेते. ताब्यात घेतल्याच्या नंतर जे काही बालग्रह आहे तर त्या बालग्रहामध्ये ठेवलं जातं. बऱ्याचशा वेळेस एखादा गुन्हेगार जे आहे बाल, बालक खरं म्हणजे गुन्हेगार नसतात, त्यांना परिस्थिती गुन्हेगार बनवते. जर एखादा बालक जर असं गुन्हेगार झाला असेल परिस्थितीत तर त्याच्यासाठी पण सुधारगृह आहे. त्या सुधारगृहामध्ये अठरा वर्षापर्यंत जे काही बालक आहेत ज्यांना एखादं एक पालक किंवा दोन पालक नाही पण त्याला कोणीतरी म्हणजे आई किंवा वडील नाही पण कुणीतरी पालक त्याला सांभाळ त्याचा सांभाळ करते, तर अशा मुलांना आपण प्रत्येक महिन्याला अकराशे रुपये आपल्या डिपार्टमेंटकडून देतो, जे की अठरा वर्ष जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तो लाभ जो आहे तर तो डिपार्टमेंटकडून दिला जातो. किंवा जे काही आता कोविडमध्ये पालक वारलेले आहेत किंवा आई वडील किंवा दोन्ही वारलेले आहेत, तर अशांना जी काही शाळेची फीस आहे 20,000-30,000 जी काही शाळेची फीस आहे तर ती फीस ही आपल्या डिपार्टमेंटकडून माफ केली जाते. त्यासाठी तशी विशेष तरतूद केलेली आहे, तसा कायदा आहे, तसा एक नियम आहे. त्याच्यामुळे आपल्या गावात जर तसे काही पालक म्हणजे कुटुंब एखादा मुलगा असेल ज्याचा एक पालक नाही किंवा दोन्ही पालक नाही आणि त्याचं जर कारण फक्त कोविड असेल, कोरोनामध्ये जर गेले असतील, तर त्याचा शिक्षणाचा जो काही खर्च आहे तर तो आपल्या डिपार्टमेंटकडून माफ करण्यासाठी मदत केली जाते.
आज खोडी ग्रामपंचायत इथे आमची उर्मिला सामुदायिक आवाज या वतीने आज उपस्थित असलेले अतुलजी वाघमारे सर, विकास कांबळे सर आणि रश्मी मोहोळकर आणि गायकवाड मॅडम आणि आपले गावचे प्रतिनिधी सरपंच लक्ष्मीबाई गायकवाड आणि माझे बंधू समाज उपसरपंच आशिम शेख आणि उपस्थित पोलीस पाटील आणि दिलकुश तांबळे राष्ट्रवादी अध्यक्षा आणि सर्व शिक्षक स्टाफ आणि अंगणवाडी सेविका, आज इथे आपण सगळे खूप अनमोल मार्गदर्शन आमच्या इथे दिलेलं आहात आणि तुमचं मार्गदर्शन आम्ही सगळे नक्कीच अंमलात आणू आणि ते जास्तीत जास्त बालविवाहाचा जो प्रश्न आहे तो थांबवण्याचा प्रयत्न करू. पण विषय आपण आता बोलताना माहिती दिलेली आहात की चूक कोणाची आहे, पालकांची आहे की मुलगा किंवा मुलीचं आहे. चूक खुडकत आपण बसण्यापेक्षा चुका कधी घडतात, कधी पालक लोक आपल्या मुलांना वेळ देत नाही हा पहिला प्रश्न आहे. आणि ज्यावेळी पालक लोक आपल्याला वेळ देत नाहीत असं मुलांच्या लक्षात येते ती बाहेर मित्र एखादा मैत्रीण हुडकायला चालू करते आणि तिला त्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी बोलत असताना तिला जरा आपुलकी वाटायला लागतं, जिव्हाळा वाटायला लागतं आणि आकर्षित होतं की ही खूप चांगलं बोलती माझ्याशी, तो खूप चांगलं बोलतो माझ्याशी. आज बघून ते एक बोलत असताना त्यांच्यामध्ये ते एक आकर्षितपणा असतो, तो वेधला जातो. त्याच्यामुळे अशा प्रकारे आई वडिलांपेक्षाही तो बाहेरचा मित्र किंवा मैत्रीण ती खूप भारी वाटायला लागते. त्यावेळी त्यांचा अठरा वर्षाच्या आतील मुला मुलींना कसं एवढं समज नसतो की आपण चांगलं काय करतो आणि वाईट काय असतंय आपल्यासाठी विचार करण्यासाठी. आणि इतकंच गरजेचा असा विषय आहे की आपण वारंवार फक्त आपण बालविवाह रोखण्याचा प्रयत्न करू असं म्हणून चालत नाहीये की मोठमोठ्या शाळेमध्ये वगैरे आपण तिथं काही अशी टीम तयार करायला पाहिजे की जेणेकरून मुली असतील किंवा मुलं असतील त्यांना चांगलं मार्गदर्शन लाभलं पाहिजे, चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे आणि चांगलं साठी आपण कसा मोबाईलचा किंवा असं सोशल मीडियाचा पण वापर केला पाहिजे. वारंवार ज्या मुला मुलीवरती आपण जेवढं त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू तेवढं समजा सगळेच घेतले असं नाही, 100 मुलांमध्ये मी जर 50-60 मुलांना तरी ते परिवर्तन होईल की बाबा हा इतकं मार्गदर्शन केलं, आलेले सगळेच लक्ष देतील आणि सगळ्यात अंगात असंही नसतो की त्याच्यामध्ये आलेल्यामध्ये तिथं 10,000 लोकांमध्ये तर ते परिवर्तन होतं की एवढं चांगलं मार्गदर्शन केलं. हा सरांनी सांगितलं खरंच बरोबर आहे बाबा, ती मुलगी डोक्यात घेती आणि ती तिथं दुसऱ्यांना सांगतो पण स्वतः तर ती आपल्यात आली आणि स्वतः तर त्या गोष्टीकडे न जाता आणि चांगलं मार्ग निवडण्याचा ती नक्कीच प्रयत्न करेल असं मला वाटतंय. आणि कधी 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 कसं असतंय आई वडील वेळ घेत नाही येतं, वेळ नीट काहीतरी मुलगी काहीतरी विचारायला जाती, मम्मी हे काय काय जाय का तुला काय करायचंय, तू अजून लहान आहे गप्प बस तुला कळत नाही, तू लहान आहे तुला कळते गप्प बस, हे प्रत्येक आई किंवा वडिलांनी हे बोलणं चुकीचं आहे. आपला मुलगा किंवा मुलगी आपल्याला काय प्रश्न विचारते कुठल्या संदर्भात आणि का विचारत आहे याचा अगोदर आपण पालकांनी गरज आहे की आपण ते विचार केलं पाहिजे आणि त्या विषय कुठलाही असो त्या विषयावर आपण आपल्याला जेवढं जमतंय तेवढं त्यांना समजावून सांगण्याचा आणि तो क्लिअर करण्याचा आणि तो विषय चांगला आहे वाईट आहे आणि चांगला कशासाठी आहे आणि वाईट कशासाठी आहे हे त्यांना समजावून सांगण्याचं आपलं पालकांचं खूप जबाबदारीचं आणि जोखमीचं काम आहे असं. आणि प्रत्येक आई वडील बालविवाह कसं अडचणीमुळेच करतात असं नाहीये आणि कसं बाकीचे मुला मुलींचं बघतात ते समाजात की चुकीच्या मार्गाने जाणं किंवा चुकीचा निर्णय घेणं आणि फक्त इज्जत न जाता कधी कधी जीव जाण्याचीही शक्यता नाकारता येत नसतात. काही काही इमेजच्या आपल्या प्रेस्टिजच्या भीतीमुळे ना अख्खं पूर्ण घरच सुसाईड करून घेतलं जात आहे. आपण बरेच बातमी सगळीकडे बघतोय किती नुकसान होत आहे या ठिकाणी. आपण या सगळ्या गोष्टीचा जर विचार करता आपण वारंवार जसं आपण बाल विवाह रोखण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण जातो मार्गदर्शन करतो त्याचप्रमाणे मुलांमुलींवरती चांगले विचार घडवण्यासाठी आपण मार्गदर्शन करण्यासाठी एक चांगली अशी टीम निर्माण करायची की प्रत्येक शाळांमध्ये वर्षाला 2 तुमचे तिथे प्रकल्प जे शिबिर झाले पाहिजे मार्गदर्शन झाले पाहिजे अशी एखादी टीम पण तुम्हाला शासनाकडून राबवता येत असेल तर बघा. ही माझी म्हणजे कळकळीची विनंती आहे. आम्ही तर आम्ही आमच्या पद्धतीने शिक्षक लोक पण आपले इथले खूप चांगले आहेत शिक्षिका पण वारंवार सगळ्या मुलींना वगैरे ते तर करतातच त्यांच्या पद्धतीने ते करतातच आणि तुमच्याकडून शासनाकडून अशी काही योजना असतील की वारंवार मुलं आणि मुलींवरती चांगले संस्कार कसे घडले पाहिजे त्यांना चांगलं मार्गदर्शन कसं लाभलं पाहिजे आणि पालकांना आणि शाळेमध्ये गेले की काही ठिकाणी पालकांची सुद्धा एखादी आपण मीटिंग भरवायची आणि पालकांसाठी पण एक वेगळं मार्गदर्शन आपण तिथे ठेवायचं की चांगले व्यक्ते आणि मार्गदर्शन वक्ते मार्गदर्शन करणारा बोलवायचं कारण पालकांची मनस्थिती बदलणं खूप गरजेचं आहे. आणि फक्त आपण मुलांना किंवा मुलींना दोष देऊनही चालत नाहीये, पालकांची इतकी जबाबदारी आहे की मुलांना आपण कसं घरामध्ये मेंटेन करतोय. आता मुलगा शाळेला गेला सकाळी 9 गेला की 5 येतो, 9 ते 5 दरम्यान काय काय झाले आपण कामामध्ये घरच्या कामामध्ये 10 आपण घालवतो आणि मुलगा आल्यावर मुलगी आल्यावर आपण 10 वेळ त्यांना द्यायला पाहिजे की हा दिवसभर तुझं काय काय झालं बाळा शाळेमध्ये गेल्यापासून ते घरी येईपर्यंत कुठल्या शिक्षकांचा कसा विषय झाला काय शिकवले येताना काय झालं जाताना काय झालं लंचच्या टायमाला कोणासोबत कुठून तुम्ही ट्युशन घालत असं सगळ्या प्रकार तुम्ही जेवढं तुम्ही त्यांच्याशी शेअर कराल तेवढं मुलं काय खुलून तुमच्याशी बोलायला लागते तर आणि एवढं जर तुम्हाला सांगितलं की तिसऱ्या व्यक्तीने त्यांना सांगायची गरजच वाटत नाही त्या लोकांशी मैत्री जोडायची गरजच वाटत नाही असं मला वाटतंय. म्हणजे याप्रमाणे आपण शिक्षक लोक सुद्धा तुम्ही सुद्धा थोडस पालकांची एखादी मीटिंग भरून तुम्ही सुद्धा त्या लोकांना अशा प्रकारे मार्गदर्शन करावं आपल्या मुलांसोबत आपले मित्र आणि मैत्रिणींसोबत कसं राहतात त्या पद्धतीने राहिलं पाहिजे. एवढं जर आपण केलं की थोडंफार तरी आपण या समाजामध्ये बदल करू शकतो नक्कीच मी सांगू शकते. पुन्हा तुमच्या सगळ्यांचे मी खूप खूप आभारी आहे. चांगला मार्गदर्शन आपल्या वडिलांसाठी तुम्ही दिलेले आहात आणि तुम्ही दिलेले मार्गदर्शन आम्ही नक्कीच अंमलात आणू आणि जेवढं आपल्या हातून होईल या समाजामध्ये दुरुपयोग न होण्याचा आपण प्रयत्न करू. मी शाश्वत आपल्या वडिलांकडून तुम्हाला हमी देते.